नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी दुर्गा पुजेच्या शुभनिमतान गोयच्या लोकांक परबी आनी शुभेच्छा दिल्यात. भाजपाचे सावड्डेचे आमदार गणेश गांवकार गोय विधानसभेचे सभापती म्हणून आयज वेचून आयले. राष्ट्रव्यापी स्वच्छता ही सेवा एक दिन एक घंटा एक साथ ह्या मोहिमेत शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी वांटो घेतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतात मेड इन इंडिया आनी आत्मनिर्भरतेत कशी प्रगती केल्या हे विशीं आमच्या खबरां विभागान सादर केल्लो आसतलो खासा रिपोर्ट. आता पुराय खबरो. गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी दुर्गा पुजेच्या शुभनिमतान गोयच्या लोकांक परबी आनी शुभेच्छा दिल्यात. दुर्गा पुजा ही भारतातली एक जिती जागती आनी म्हत्वाचो उत्सव आसून तो व्हडा उमेदीन मनयतात अशें राज्यपालान आपल्या संदेशात म्हळां. स्त्री शक्ती, धैर्य आनी धार्मिकतेचे मूर्त स्वरूप आशिल्ल्या देवी दुर्गेचो सन्मान हो उत्सव करता. देवी महिषासूर राक्षसाक हारवन विश्वात शांतताय आनी समरसताय परत हाडटा म्हणून हो उत्सव वायटाचेर बऱ्याच्या जैताचे प्रतीक आसा. संकश्ट आनी अन्यायाचेर मात करपा खातीर आमच्या सगळ्या भितर आशिल्ल्या बळग्याची आनी लवचीकपणाची एक बळिश्ट याद करून दिवपी ही दुर्गा पुजा अशें राज्यपालांनी म्हळां. दुर्गा पुजा मनयतना धैर्य, करुणा आनी न्याया खातीर झुजपाची अखंड भावना आशिल्ल्या दुर्गा देवीच्या मुल्यांचेर चिंतन करुया अशें राज्यपालांनी मुखार म्हळां. भाजपाचे सावड्डेचे आमदार गणेश गांवकार गोय विधानसभेचे सभापती म्हणून वेचून आयले. गांवकार हांणी काँग्रेसीचो आमदार आल्टन डिकॉस्टाक हारयलो. रमेश सावडकर हांणी मंत्रीपद स्विकारिल्या उपरांत सभापतीचे पद रिते आशिले. सभापतीपद भरपाच्या फाटभुंयेर आयज विधानसभेचे खाशेले अधिवेशन आपयल्ले.
सभागृहाच्या वतीन, गोय सरकारच्या वतीन आणि गोयच्या जनतेच्या वतीन तुमच्या या सभागृहाच्या उच्चपदी निवड झाल्याच्या बद्दल हा समेस्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीन आमच्या हौजातल्या सगळ्या मेंबरांच्या वतीन तुमचे खूप खूप अभिनंदन करता. तुम्ही या पदा खातीर योग्य न्याय दितले आणि सभागृहात हो कामकाज खूप बऱ्या पद्धतीत सावयटला हा तुमका खात्री आणि विश्वास असा. तुमका परत एकदा हा सभागृहातल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीन आणि सगळ्या लेजिस्लेचरच्या वतीन तुमचे खूप खूप अभिनंदन करता.
गणेश गांवकार सभापती पदाक पुराय न्याय दितले असो विश्वास ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी व्यक्त केला. जाल्यार सभापतीन पक्षपात करनासतना विरोधकांचे प्रस्न सुटावे करपाच्या नदरेतल्यान सभापती म्हणून काम करचे अशें ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी अलेमोव हांणी म्हळां.
तुका कॉंग्रेच्युलेट करता ऑन बिहाफ ऑफ मी पर्सनली ऑन बिहाफ ऑफ दी ऑपोजिशन. स्पीकर कॅनॉट हॅज टू बी न्यूट्रल, कॅनॉट मूव टू पॉलिटिकल ऑफिसीस, कंडक्ट पॉलिटिकल बिझनेस एज कंडक्टेड इन द पास्ट. हीच अपेक्षा दवरून तुझ्या कडेन आम्ही मागता की ऑपोजिशनाला ऑपोजिशनाक तुम्ही टायम दितले आणि एक पुसा तुका शुभेच्छा दिता आणि युअर एक्सपिरियन्स वील डेफिनेटली काउंट. आणि आमकां आय ऑन बिहाफ ऑफ दी ऑपोजिशन होल हार्टेडली कॉंग्रेच्युलेट यू एन्ड आमचे कॉर्डिनेशन सारखे जातले म्हणून आम्ही सांगता. देव बरें.
ह्या वेळार उलयतना सभापती गणेश गांवकार हांणी गोंयकारांचे प्रस्न सुटावे करपाच्या नदरेंतल्यान शिस्तबद्ध पद्दतीन सभाघराच्या नेमाप्रमाण काम करचे अशें आवाहन सभाघराच्या वांगड्यांक केलां. सभाघरांत कामकाज सुरू आसतना एकटो सभासद उलयतना दुसऱ्यांनी मदीं उबे रावन उलोवप समा जायना अशें म्हणत सभाघराच्या सगळ्या वांगड्यांक रूल बूक दिवपाचें विधान नवनियुक्त सभापती गणेश गांवकार हांणी केलां. राज्यांतल्यो झोपडपट्टी सोदून तांचें पुनर्वसन करपाचो निर्णय आज जाल्ल्या मंत्रिमंडळाच्या बसकेंत घेतला. सध्या ही पॉलिसी लॉन्च केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाची बसका जाल्या उपरांत दिल्या. ही पॉलिसी जिल्हाधिकारी कार्यालयातल्यान अधिसूचित करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यान दिल्या.
हाऊसिंग डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही स्लम रिहॅबिलिटेशन पॉलिसी ही लॉन्च केल्या. हाऊसिंग डिपार्टमेंटाच्या वतीन थ्रू कलेक्टर्स हे स्लम नोटिफाय करतले आणि स्लम नोटिफाय केल्या उपरांत स्लम रिहॅबिलिट करपा खातीर सरकाराचो प्रयत्न असा. ज्या पद्धतीच्यो मेन टाउनांनी आमच्या स्लम आसा त्यांना रिहॅबिलिट करून त्यांना घर बांधून दितले.
आज सकाळी पणजे कदंबा बस स्टँडाचेर राष्ट्रव्यापी स्वच्छता ही सेवा एक दिन एक घंटा एक साथ या मोहिमेत शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी वांटो घेतलो. ह्या वेळार जागृत नागरिक, सरकारी अधिकारी तशेंच नितळसाण कामगारांक सामुहीक श्रमदानात वांटो घेतलो. असे उपक्रम आमकां याद करून दितात की खरो बदल आमच्या दरेका मनशा कडल्यान सुरू जाता. आम्ही सगळे मिळून स्वच्छ भारताच्या दृष्टिकोनाक योगदान देऊन निवळ भलायकेन भरिल्ले आणि टिकाऊ गोय करपाक शकता असे ह्या वेळार मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमतान देशभरात सेवा पखवाड्याचे आयोजन सुरू आसा. ह्या उपक्रमातल्यान आयज मडगावच्या रवींद्र भवनात भारतीय जनता पक्षान बायलांच्या स्वयंसेवी पंगडांनी तयार केल्ल्या जायत्या उत्पादनांचे एका दिसाचे विक्री प्रदर्शनाचे उक्तावण भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी केले. ह्या वेळार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार, उपनगराध्यक्ष बबिता नायक आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. वोकल फॉर लोकल या येवजणे खाला हे प्रदर्शन घडून हाडिले. या प्रदर्शनात साश्टी सांगे धारबांदोडा तालुक्यातल्या स्वयंसेवी पंगडाचे 40 स्टॉल आशिले. हे निमतान उलयताना मंत्री कामत हांणी सांगले, उद्देगात थळाव्यांक प्राधान्य दिवपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. तांच्या हर घर स्वदेशी ह्या नाऱ्याक सगळ्यांनी पाळो दिवचो. थळाव्या बायला स्वयंसेवी गटाक लोकांनी मदत केल्यार भारत देश आत्मनिर्भर जावपाक वेळ लागचो ना. शिरोडा भलायकी केंद्रा वतीन बेतोडा पंचायत वाठारांतल्या निरंकाल भलायकी केंद्रांत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना खाला भलायकी तपासणी शिबीर जालें. ह्या शिबिरांत सुमार 109 बायलांनी तपासणी करून घेतली. ह्या वेळार जाल्ल्या कार्यक्रमांत बेतोडा पंचायतीचे सरपंच मधू खांडेपारकार, पंच सदस्य अक्षय गांवकार, अशोक नायक, डॉ सिद्धांत शेट, डॉ उन्मेश मोकाळ, डॉ जोस फुर्तादो, डॉ गौरी प्रभू, शिरोडा आरोग्य केंद्राचे कर्मचारी तनुजा, भगवंत देवळी आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतात मेड इन इंडिया आनी आत्मनिर्भरतेचेर कशी प्रगती केल्या हे विशीं आमच्या खबरां विभागान सादर केल्लो हो आसा खासा रिपोर्ट.
कौन सा सामर्थ्य है जो पलक भर में उनको नष्ट कर रहा है. सोचिए, अगर हम आत्मनिर्भर होते न होते क्या ऑपरेशन सिंदूर इतनी त्वरित गति से हम कर पाते. पता नहीं कौन सप्लाई देगा नहीं देगा, ताजो सामान मिलेगा नहीं मिलेगा, इसी की चिंता बनी रहती. हमें मेड इन इंडिया की शक्ति हमारे हाथ में थी, सेना के हाथ में थी, इसलिए बिना चिंता बिना रुकावट बिना हिचकिचाहट हमारी सेना अपना पराक्रम करती रही.
प्रधानमंत्री मोदींच्या कार्यकाळात 2024-25 वर्सुकी संरक्षण उत्पादन 150,000 कोटी रुपया परस चढ झाले, जे 2014-15 आकड्याच्या तिप्पट चढ असा. फाटल्या दशकात उद्योगातले भौशिक आणि खासगी दोन्ही विभागांनी वर्षान दरवर्षा सातत्यपूर्ण वाढ दर्शवल्या, ज्याचे श्रेय दूरगामी धोरणात्मक सुधारणा, व्यवसाय करपाची सुलभता वाढूक आणि स्वदेशीकरणाचेर धोरणात्मक लक्ष केंद्रित करप या गोष्टींक वता. मेक इन इंडिया व भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेतलो एक आवश्यक घटक असा, जाणे ऑपरेशन सिंदूराच्या वेळात पाकिस्तान आणि पीओके मधी दहशतवादा आड भारताच्या प्रभावी कारवाईत महत्वाची भूमिका निभायली. रणनीतिक धोरणा आणि स्वदेशी नवोपक्रमाक लागून संरक्षण उत्पादनात भारताच्या वाढत्या स्वावलंबनाक लागून राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक स्पर्धा वाढली. वाढती निर्यात आणि मेक इन इंडिया सारखे उपक्रम आंतरराष्ट्रीय संरक्षण बाजारपेठेत एक मुखेल खेळाडू बनपाची देशाची वचनबद्धता दर्शवतात.
26 आणि 27 सप्टेंबराक जावपी प्रधानमंत्र्यांच्या 4G उक्तावणाच्या कार्यक्रमा खातीर आवश्यक आशिल्ल्यो कम्युनिकेशन सेवा सारख्यो आसच्यो ते खातीर भौशीक बांदकाम खातें, वीज खातें, उदका पुरवण, सिवेज, गॅस पायपलायन, नगरपालिका, पंचायत, टेलिकॉम, ISP ऑपरेटर, खासगी कंत्राटदार आनी हेर संबंधित यंत्रणांक वयर नमूद केल्ल्या काळांत दक्षिण गोंयांत रस्ते खणपाक, चर मारपाक वा रस्ते कातरपाचे काम बंद दवरपाचो आदेश माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खात्यान दिला. या आदेशाचे उल्लंघन करप्यांचेर खर कारवाय जातली. फाल्यां 26 सप्टेंबराक सर्गेस्त TB कुन्या हांचे पुण्यतीत पाळटले. सकाळी 11 वरांचेर पणजेच्या आझाद मैदानाचेर जावपी कार्यावळीत मुखेलमंत्री प्रमोद सावंत TB कुन्या हांच्या स्मारकाचेर पुष्पचक्र ओपतले. पर्पल फेस्ट, ABBF आणि रोटरी क्लब हांच्या जोडपालवान 12 ऑक्टोबराक पणजेत मॅरेथॉनाचे आयोजन केलां. हातूंत दिव्यांग आनी हेर व्यक्ती वांटेकार जावपाक शकतात. पणजे वेळचे नोंद केला त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 30.6 डिग्री सेल्सियस तर किमान 24.5 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडू येता. आनी आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू आनी दुर्गा पुजेच्या निमतान लोकांक परबी आनी शुभेच्छा दिल्या. भाजपाचे सावड्डेचे आमदार गणेश गांवकार गोंय विधानसभेचे सभापती म्हण वेचून आयले. राष्ट्रव्यापी स्वच्छता ही सेवा एक दिन एक घंटा एक साथ या मोहिमेत चार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी वांटो घेतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान मेड इन इंडिया आनी आत्मनिर्भरतेत प्रगती केल्ली विशीं आशिल्लो खासा रिपोर्ट. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.